कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी तेजस्विनी पंडित आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. जिचे सोनेरी केस आहेत, गोरी पान मुलगी, आणि जिच्या भांगेची पद्धत मला तर फार आवडते, केसांचा भांग फार आवडतो, अशी तेजस्विनी पंडित.
हाय श्रुती.
तेजू, मला सांग की तू कोणावर गेली आहेस आणि तुझा जन्म कुठे झाला?
माझा जन्म पुण्यातलाच आहे. मी कृष्णा हॉस्पिटलमध्ये जन्माला आले, कोथरूडमध्ये, डॉक्टर सुधीर कुमार त्यांच्या अंडर. आणि माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा डॉक्टर असं म्हणाले की मी हिला घेऊन जातो, कारण एक रशियन बेबी जन्माला आलाय, मी हिला घेऊन जातो. तर माझी आई म्हणाली नाही, मला पाहिजे. आणि मी जेव्हा जन्माला आले तेव्हा मी 9.5 पाऊंडाची होते आणि माझे डोळेही दिसत नव्हते माझ्या गालांमुळे, तर इतके माझे गाल असे हेवी होते. आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा दे वर ब्लू आईज, असं मला आई सांगते की ते आता ग्रीन झालेत अचानक, म्हणजे बाय एज माझा कलर बदलला डोळ्यांचा, असं ती म्हणते. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा ते निळे शार होते. सो
आईला कधी विचारलंस का तू काय खाल्लं होतंस बाबा की ज्याच्यामुळे मी अशी झाले?
जनरली असं म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये आंबे खाऊ नयेत, पण माझ्या आईनी तेव्हा माझ्या जन्माच्या वेळेला किंवा आसपास ऑलमोस्ट 2 डझन आंबे खाल्ले होते असेच. तर मला असं वाटतं की हा सगळा आंब्यांचा परिणाम आहे.
म्हणून इतकी गोड व्यक्ती जी आहे ती आपल्याला मिळाली. मला सांग की तुझे आई बाबा काय करायचे किंवा करतात, आणि तुला भाऊ बहीण किती आहेत?
मला एक मोठी बहीण आहे पौर्णिमा, तर ती इंडियात नसते, ती ऑस्टिन टेक्सासला राहते. शी इज अ मिरर इमेज, म्हणजे ती माझ्यापेक्षा खूप जास्त ब्युटिफुल आहे. ऍक्च्युली असं वाटतं की तिने या फील्डमध्ये यायला पाहिजे होतं, म्हणजे आई वडिलांना पण हेच वाटत होतं की ती या फील्डमध्ये येईल. आणि शी इज ब्युटिफुल फ्रॉम हर सोल, त्यामुळे मी आज तक तिच्या तोंडून असा अपशब्द कधी ऐकला नाही. तर ती खूप साधी आहे, खूप गोड आहे. आणि माझी आई खूप मोठी अभिनेत्री आहे थिएटरमधली, ज्योती चांदेकर. माझ्या घरातच ऍक्टिंगची इन्स्टिट्यूट होती, त्यामुळे मला दुसरीकडे कुठे जाऊन शिकायची वेळ नाही आली. आणि माझे बाबा आता 2 वर्षापूर्वीच गेले, पण मला असं वाटतं की तो कुठेतरी आहे वर. माझा बाबा तो बाहेर इंडियामध्ये कामाला होता, नंतर त्याला हार्ट अटॅक्स आले 2, तर त्यामुळे त्याच्यानंतर तो बऱ्यापैकी शांत झाला आणि मग तो घरातली आई होता आणि आई बाहेर जाऊन कमवत होती. सो ती बाबा होते, त्यांनी रोल्स एक्सचेंज केलेले. सो लहानपणी मला आठवत नाही माझ्या आईच्या हातचं जेवण मी कधी खाल्लं होतं, पण 10th मध्ये असताना मी तिच्या हातचा पहिल्यांदा मसूर पुलाव खाल्ला होता. तोपर्यंत आम्ही बाबांच्या हातचं जेवत होतो आणि बाबांनीच केलेले बूट पॉलिश केलेले शूज घालायचो, तेच आमच्या स्कूलमध्ये जाताना वेण्या घालायचे, तेच गॅदरिंगला आम्हाला ते असे गोल गोल रेड रूज करून गॅदरिंगला आम्हाला नटवायचे. मेन्स्ट्रुअल सायकल आल्यानंतर, जी मुलींना जनरली मेन्स्ट्रुअल सायकल येते, त्यावेळेला पण आई नव्हतीच, बाबा होते. सो ही इज द वन हू टॉट अस एव्हरीथिंग.
सल्यूट टू युअर डॅड यार, की ज्यांनी ही भूमिका इतक्या प्रेमाने एक्सेप्ट केली, आणि यु नो ऍट द सेम टाइम युअर मॉम, कारण की ज्यांनी ही इतक्या सहजपणे निभावली. यु नो अशा गोष्टींचे प्रॉब्लेम्स करणारे खूप लोक असतात, पण तसं काही तुझ्या आई वडिलांनी केलं नाही. किती समजूतदार, किती छान. तेजू, मला सांग की तुझं अपब्रिंगिंगच खूप छान झालंय ग, कारण खूप वेगळं झालंय. सो म्हणून तू अशी टॉम बॉय का, तोही मला एक प्रश्न आहे. पण मला सांग की तुझी शाळा कुठली होती? तर तू काय फर्स्ट बेंचर होती, लास्ट बेंचर होती, लवकर उठायचीस, त्रास द्यायचीस, काय होतं तुझा शाळेचा प्रवास, कुठली होती तुझी शाळा?
ऍक्च्युली आता आपण जे समीकरण बांधतो जनरली फर्स्ट बेंचर्स आणि लास्ट बेंचर्स, त्याचं फर्स्ट बेंचर्स आर कायम हुशार वगैरे असे आणि लास्ट बेंचर्स कायम मस्तीखोर. पण आमच्या वेळेला ऍक्च्युली हाईट वाईज बसवायचे, कारण पुढे जर का उंच मुलगा बसला किंवा मुलगी बसली तर मागच्यांना दिसायचं नाही.
सो मी पुढे असायचे माहितीये तुला आणि त्याचा. आणि मला ना कधी कधी तर टेन्शनच येतं की बाबा एक्झामच्या वेळेस फर्स्ट बेंच वगैरे नको रे बाबा यायला, अशी भीती वाटायची ग मला.
मी बॅक बेंच, मी सेकंड लास्ट बेंचवरती बसायचे. पण डेफिनेटली मी स्कूलमध्ये आय वॉज द मोस्ट नॉटीएस्ट गर्ल. मी अर्ध आयुष्य माझं स्कूलमधलं कदाचित क्लासरूमच्या बाहेर बेंड ऑन युअर नीज वगैरे असं म्हणायचं ना तसे, किंवा बेंड डाऊन वगैरे तसं मी करूनच उभी राहिले, किंवा प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर. सो आय वॉज द मोस्ट नॉटीएस्ट किड. आणि अभ्यासात मी अत्यंत ॲव्हरेज होते, अत्यंत ॲव्हरेज. पण आता असं वाटतं ग की आपलं पठण तर इतकं चांगलं, आपण मोठमोठे डायलॉग्स पाठ करतो तेव्हा पाठ का नाही व्हायचं, म्हणजे गृहपाठ का नाही पाठवायचा, असं मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. पण मी आर्ट रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या स्कूलमध्ये त्याच्यात मी कायम पुढे होते. मी व्हॉलीबॉलची कॅप्टन होते, मी RSP लीडर होते, प्लटून कमांडर होते, त्याच्यानंतर मी इंटर कॉलेजेट खूप खेळले, आपला इंटर स्कूल खूप खेळले.
शाळा कुठली होती?
मुक्तांगण इंग्लिश स्कूल, सहकारनगरची. तर त्याच्यानंतर मॅगझिन्स आम्ही करायचो, जे क्रिएटिव्ह मॅगझिन्स असायचे त्याच्यात मी पुढे होते. गॅदरिंग्समध्ये मी सतत पुढे होते, म्हणजे मी सगळ्या प्रकारचे डान्सेस आणि नाटुकल्या वगैरे त्या सगळ्या केल्या. सो आर्ट रिलेटेड जेवढं स्कूलमध्ये होतं त्याच्यात मी कायम पुढे होते, पण अभ्यास रिलेटेड मी कायम मागेच होते आणि मी खूप टीचरांचा ओरडा खाल्लाय.
मग मला सांग की आपली एखादी पनिशमेंट तरी आपल्याला खूप लक्षात राहते ड्युरिंग स्कूल डेज, तर तुझी कुठली एक पनिशमेंट, कुठली एक खोडी तुला लक्षात येते आणि काय सवय तुला होत्या?
खोडी माझ्या खूप आहेत, माझ्या सगळ्या टीचर्स पण ऐकत असतील कदाचित. मी काय झालं होतं, ऍक्च्युली आमच्या क्लासरूममध्ये मी मॉनिटर पण होते, पण मी मॉनिटर असून पण मी खूप मस्ती करू द्यायचे आमच्या क्लासमध्ये, कारण मित्रच ना, सगळे मित्र मैत्रिणीच. आणि एक दिवस आम्हाला पकडलं आणि आमच्या केळकर मॅडम आहेत, मॅडम तुम्ही ऐकत असाल तर प्लीज आज मला सॉरी माफ करा, तर आमच्या केळकर मॅडम म्हणून होत्या, त्या आल्या आणि त्यांनी सगळ्यांना बेंचवरती उभं केलं आणि त्या सगळ्यांना रुलरनी पार्श्वभागावरती फटके द्यायला लागले. आणि मग आता काय करायचं, आता ह्याच्यापासून वाचायचं कसं? मॅडम माझ्या जवळ आल्या आल्या त्या अशा रट्टा देणार, तेवढ्यात मी म्हटलं की मॅम मला खूप जोराची लू आली आहे, मॅम प्लीज डोंट हिट मी, प्लीज डोंट बीट मी, असं मी म्हटलं. आणि मग त्यांना माझ्यावर दया आली आणि मग त्यांनी मला एकटीला लूला पाठवलं आणि म्हणून मग मी मार नाही खाल्ला.
बापरे, इतक्या ऐन वेळेला असं रिझन कस तुला सुचू शकतं तेजस्विनी? खूप बंडपणा केलायस म्हणजे तू.
एवढं एकच नाही, मी असे खूप किस्से केलेत पण मी ते आता नाही सांगू शकत, बिकॉज जे स्टुडंट आता ऐकतायत त्यांच्यासाठी ते रॉंग एक्झाम्पल असेल.
93.5 FM बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.